रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये इस्कॉन कोल्हापूरच्या तर्फे मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा दिवस आणि जी काही तिथी आपण साजरी करणार आहोत ती अतिशय पवित्र आहे. परंतु कार्यक्रमाचे जे काही आयोजक आहेत त्यांच्याबरोबर बोलताना आम्ही म्हणत होतो की कदाचित आपण कार्तिक यात्रेला गेलो नाही, तुम्ही पण आणि मी पण, त्यामुळं आज तुम्हाला थोडी शिक्षा आहे कारण माझ्याकडनं मला तुम्हाला सहन करायचं आहे. तर आज आपण दिवाळीचा हा वर्षातला सगळ्यात मोठा उत्सव साजरा करणार आहोत, इथं त्याची सुरुवात करणार आहोत आणि विशेष करून गोवर्धन पूजेचा कार्यक्रम आज इकडं आपण साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर दीपोत्सव हा पण कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तर आज अतिशय विशेष असा कार्यक्रम आहे आणि श्रीमद भागवतावर प्रभुपादांनी श्रीमद भागवताचे जे दशम स्कंद आहे कृष्णलीला, तर त्याच्यावर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, कृष्णा पुस्तक. तर याच्यामध्ये भगवंतांच्या सर्व काही लीला भगवान श्रीकृष्णांच्या देण्यात आलेल्या आहेत. भगवंतांच्या वृंदावनातल्या लीला, नंतर मथुरेतल्या लीला, द्वारकेतल्या लीला, सर्व काही प्रभुपादांनी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक विशेष लीला आहे जी आजच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि ती म्हणजे गोवर्धन पूजेची लीला. भगवंतांनी कशाप्रकारे गोवर्धन पूजा साजरी केली आणि त्यानंतर गोवर्धन धारण केला आणि इंद्राचं गर्व हरण केलं, तर ही लीला या कृष्ण पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये देण्यात आलेली आहे. तर त्यावर पण आपण थोडक्यात चर्चा करायची आहे आणि श्रीमद भागवतातले एक नाही दोन नाही तर या लीलेवर किती अध्यायामध्ये या लीलेचं वर्णन आलेलं आहे कुणाला माहिती आहे? श्रीमद भागवतातल्या किंवा कृष्ण पुस्तकातले किती अध्याय? सलग दोन नाही, दामोदर लीलेवर दोन अध्याय आहेत पण गोवर्धन लीलेवर तीन पण नाही तर चार सलग अध्यायामध्ये गोवर्धन लीला काय आहे आणि भगवंतांनी गोवर्धन पूजा कशी साजरी केली आणि त्याबरोबर इंद्राची स्तुती वगैरे हे सगळं चार अध्यायामध्ये वर्णन येतं, 24, 25, 26 आणि 27 या चार अध्यायामध्ये. तर फार मोठा चर्चेचा विषय आहे. श्रीमद भागवतावर एका श्लोकावर जरी बोलायचं असलं तरी अर्धा पाऊण तास लागतो, तर आपल्याला चार श्लोकांवर नाही चार अध्यायावर बोलायचं आज, त्यामुळं लवकर सुरू करण्याचा प्रयत्न होता तरी पण लवकर संपवण्याचा पण प्रयत्न करेन मी. तर खूप जण विचारतात भक्तांना की आधी पहिल्यांदा परिचय किंवा या विषयाची सुरुवात करूया मग मध्ये आपण प्रार्थना म्हणून मग जे प्रवचन आहे त्याला सुरुवात करूया. तर आजचा जो काही दिवाळीचा पण उत्सव आहे त्याबद्दल एक प्रसंग आठवला तर अनेक जण भक्तांना विचारतात की काय भक्त पण दिवाळी साजरी करतात का, कारण बाहेरचे लोक या दिवाळीतले जे काही उद्यापासूनचे 3-4 दिवस आहे 4-5 दिवस तर ते साजरं करतात. खूप जणांना सुट्टी असते आणि खूप जणांना वर्षातील सगळ्यात मोठी सुट्टी असते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे कामं करतात त्यांना तर, आणि त्यामुळं खूप जणांना इच्छा असते की भक्त कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात किंवा करतात का नाही. तर हरे कृष्ण भक्तांचं नेहमीचं उत्तर असतं की भक्त हे उलट अजून जोरात आणि मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करतात आणि फक्त एक आठवडा नाही तर पूर्ण एक महिनाभर भक्त ही दिवाळी साजरी करतात. कारण जो काय हा कार्तिक महिना आहे चातुर्मासातला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा महिना, तर या पूर्ण महिन्यामध्ये फक्त संध्याकाळी नाही काही दिवस संध्याकाळी किंवा काही दिवस सकाळी नाही तर दररोज सकाळ संध्याकाळ इस्कॉनमधले सगळे भक्त सर्व जगभरात ही दिवाळी साजरी करतात. आणि कशाप्रकारे? तर दामोदर अष्टकम म्हटलं जातं आणि त्यानंतर भगवंतांना हे दीपदान केले जातात. मागच्या वेळी शरद पौर्णिमेचा कार्यक्रम होता तर खूप जणांनी बघितलं असेल कशाप्रकारे हा उत्सव सुरू झाला या पौर्णिमेपासून. तर महिनाभर इस्कॉनमध्ये ही भक्त ही दिवाळी साजरी करतात आणि त्याशिवाय जसं अनेक संतांनी म्हटलेलं आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि वर्षभर ही दिवाळी चालूच असते. जेव्हा पण कोणी भक्त येतात बाहेर गावचे किंवा वरिष्ठ भक्त वगैरे येतात तरी ही दिवाळी चालूच असते. ही दिवाळी एक महिना तर आहे, त्याशिवाय बोनस दिवाळी, दिवाळी बोनस नाही, बोनस दिवाळी वर्षभर चालू असते. जसं गेल्या आठवड्यामध्ये युरोपचे क्रोएशियाचे भक्त आलेले भक्तितीर्थ महाराजांचे शिष्य मोहन प्रभू आणि त्यांच्या पत्नी, तर त्यांनी पण येऊन शनिवारी प्रवचन दिलं, परत आपल्या ऑफिसमध्ये पण कार्यक्रम होता. तर अशा प्रकारे ही दिवाळी चालूच असते. परंतु भक्तांच्या दिवाळीचं केंद्रस्थान असतं भगवंतांची सेवा किंवा त्यांची संतुष्टी आणि भगवंतांचं गुणगान आणि आपल्या हृदयाचं शुद्धीकरण, हे सगळ्यात महत्वाचा त्यांचा उद्देश असतो. परंतु बाहेरचे जे लोक आहेत, अभक्त आहेत, किंवा आपण भक्त बनण्यापूर्वी पण आपण कशाप्रकारे दिवाळी साजरी करायचो. आता दिवाळीच्या आधी दुर्गा पूजा झाली, नवरात्र वगैरे, त्याच्या आधी गणपतीचा उत्सव झाला, तर इतर जे काही उत्सव आहेत वर्षभरातले महत्वाचे उत्सव, त्याप्रमाणे दिवाळी पण हा एक उत्सव आहे असं समजून आपण दिवाळी साजरी करतो. म्हणजे मजा मस्ती करायला अजून एक संधी मिळाली असा विचार जे भक्त नाहीत ते करतात किंवा आपण आधी करायचो. त्यामुळे गणपतीच्या वेळी पण सगळा धागडधिंगा होतोय, त्यानंतर मध्ये थोडा ब्रेक, जरा विश्रांती, मग दुर्गा पूजा किंवा नवरात्र, त्यामध्ये पण अनेक जण भगवंत बनण्याची प्रयत्न करतात आणि त्यानंतर आता पुन्हा दिवाळी. दिवाळीला पण अशा प्रकारेच भौतिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्यांची दिवाळी होत नाही तर पैसे खर्च होतात आणि अनेक पाप कार्य करतात ते, त्यामध्ये ते गुरफटतात आणि खऱ्या अर्थानं दिवाळीच्या ऐवजी दिवाळा निघतं त्यांचं सगळं. नंतर त्यांना शुद्धीवर आल्यावर कळतंय की खऱ्या अर्थानं आपण काय खरी मजा केलीच नाही आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय. परंतु जोपर्यंत लोक कृष्ण भक्तीमध्ये येणार नाहीत आणि खऱ्या अर्थानं भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून उत्सव साजरे करणार नाहीत तोपर्यंत ही संतुष्टी जीवात्म्याला मिळणार नाही. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की आपण पण हे उत्सव साजरे करायला पाहिजेत आणि आपले मित्र नातेवाईक त्यांना पण इथं कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज दीपोत्सव पण आहे, तर आपलं जे काही जाऊ देवाच्या गाव मासिकाच्या वरती शीर्षक जे लिहिलंय किंवा ब्रीदवाक्य आहे त्यामध्ये पण सांगितलंय की कृष्ण सूर्य सम माया हा अंधकार. म्हणजे कृष्ण सूर्यासमान आहेत आणि माया अंधकारासमान आहे. आणि जेथे कृष्ण आहेत किंवा कृष्णाचं तत्वज्ञान, कृष्णाची भक्ती आहे, तिथं हे अज्ञानरूपी अंधकार असू शकत नाही. आणि हा जो काही दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे किंवा दिवाळी म्हणजेच भगवंतांना वेगवेगळे दीप दाखवून त्यांची आरती करणं किंवा त्यांचं स्वागत करणं, तर ह्या कार्यक्रमामधला पण मागचा खरा उद्देश आहे की आपल्या हृदयातला अंधकार आहे तो दूर करणं आणि भगवंतांचं जे तत्वज्ञान, गीता भगवताचं तत्वज्ञान आहे, त्याला जीवनामध्ये स्थान देऊन जीवन प्रकाशमान करणं, तर हा याच्या मागचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी भागवतावर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं जपानला जाण्यापूर्वी, त्याचं नाव होतं लाईट ऑफ भागवत, भागवताचा प्रकाश, ते मराठीमध्ये पण आहे. तर हा खरा उद्देश आहे, जिथं कृष्ण आहेत किंवा त्यांचं तत्वज्ञान भक्ती आहे तिथं हा अंधार असू शकत नाही. आणि म्हणून अजून एक अभंगामध्ये वगैरे सांगितलं जातं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. तर भक्तांचं हे खरं कर्तव्य आहे, हरिनामामध्ये कीर्तन करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि त्याचबरोबर काय करायचं, स्वतः आनंद घ्यायचा आणि ज्ञान दीप लावू जगी, सर्व जगभरात हे दिव्य तत्वज्ञान आहे त्याचा प्रकाश सर्वांना प्रदान करायचा. कारण हे भौतिक जग, विशेष करून कलियुग, हे अंधकारानं भरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जो फायदा झालेला आहे तो आपण इतरांना दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर अजून एक पण सुंदर वाक्य किंवा एक भजन आहे त्यामधलं मला आठवलं. अनेक जण हे दिवाळीमध्ये दिवे पण लावतात, आकाश कंदील वगैरे, पण हृदयामध्ये पण ते लावायला पाहिजेत. आणि अनेक जण पताका लावतात, तोरणं लावतात, तर अनेक अजून एका भजनामध्ये सांगितलेलं आहे कसलं तोरण लावलं पाहिजे आपण, भक्तीचे अखंड हरिनामाचे तोरण बांधारे. खूप जणांनी भजन ऐकलं असेल, पण ह्या सर्व अभंगांची आणि संतांच्या वचनाची कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर सार्थकता होते. तर हा या आजच्या उत्सवामागचा किंवा भक्तांचा दिवाळी साजरे करण्यामागचा खरा उद्देश आहे. तर या उद्देशावर आधारित आपण जे काय श्रीमद भागवतातले किंवा कृष्ण पुस्तकातले हे गोवर्धन पूजेचे 3-4 अध्याय त्यावर थोडक्यात चर्चा करूया. त्याच्या आधी आपण प्रार्थना म्हणू. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं। नमां विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा। हरे कृष्णा। तर हा भागवतातला जो अध्याय आहे 24वा, तर त्याचं शीर्षक आहे गोवर्धन पूजा। तर याची पार्श्वभूमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने यापूर्वीचा जो अध्याय आहे द्विजपत्नी किंवा यज्ञपत्नी किंवा ब्राह्मणांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा उद्धार केलेला आहे यापूर्वीच्या अध्यायात, किंवा यापूर्वीच्या अध्यायात भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे की जे काही कर्मकांड करणारे ब्राह्मण आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी किती श्रेष्ठ भक्त आहेत हे भगवंतांनी या आधीच्या अध्यायामध्ये दाखवून दिलेलं आहे। कारण जेव्हा कृष्ण बलराम आणि ग्वालबाल वनामध्ये गेलेले तर त्यांना भूक लागली नेहमीप्रमाणे असुरांचा वध वगैरे केल्यानंतर, आणि भगवंतांनी आपल्या मित्रांना पहिल्यांदा यज्ञ करणारे ब्राह्मण आहेत त्यांच्याकडे पाठवलं, परंतु त्यांना भगवंतांची महिमा माहिती नव्हती त्यामुळे त्यांनी काय दान वगैरे दिलं नाही किंवा काही प्रसाद दिला नाही, स्वतः भगवंत मागत असले तरी पण। आणि मग त्यांनी बलरामजींच्या नावाने हे भिक्षा मागितली तरी पण काय उपयोग झाला नाही, परंतु त्यांच्या पत्नी एवढ्या महान भक्त होत्या कारण त्यांनी भगवंतांची महिमा ऐकलेली, आणि त्यांनी जे काही आपल्या पतींच्या यज्ञाला बनवलेलं ती सर्व सामग्री कृष्ण आणि बलराम यांच्या सेवेला अर्पण केली। आणि या अध्यायाच्या शीर्षकामध्ये पण सुखदेव गोस्वामी किंवा प्रभुपाद पण सांगतात की आपण कर्मकांड या गोष्टीला आसक्त राहता कामा नये, की मी असा यज्ञ केला तर मला बदल्यामध्ये ही गोष्ट मिळेल, तर ही हे असं कर्मकांडी प्रवृत्ती आहे ती भक्तीला बाधक आहे, आणि त्यामुळेच या पलीकडे जाऊन निस्वार्थी भक्ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि हे शीर्षक जे आहे हे माफ करा हा निष्कर्ष जो आहे तिथूनच ही पुढची लीला सुरू होते गोवर्धन पूजेची लीला। आणि त्यानंतर वनभोजन केल्यानंतर कृष्ण बलराम आपल्या मित्रांबरोबर वृंदावनात आले, आणि त्या ठिकाणी पण त्यांना अशा प्रकारचंच काहीतरी पूजेची किंवा यज्ञाची तयारी चाललेली दिसली, काहीतरी कर्मकांड वगैरे चाललेलं आहे आणि भगवंत तर सर्वज्ञ आहेत। आणि लगेचच त्यांनी काय केलं, आपले जे काही पिता आहेत नंद महाराज तर त्यांना विचारलं, त्यांना अतिशय बालिशपणे आणि बुद्धिमत्तापूर्वक असे प्रश्न विचारले। भगवंत फक्त त्यावेळेला 7 वर्षाचे होते, 7व्या वर्षात पदार्पण केलेलं, आणि त्यांनी विचारलं की ही सर्व पूजेची तयारी कुणासाठी चालू आहे, कारण भगवंतांना दाखवायचं होतं की इतर देवी देवतांची पूजा करण्यामध्ये काही खरा लाभ नाही आहे। आणि त्यानंतर नंद महाराजांनी सांगितलं या लहान मुलाला काय करणार, ह्याला सांगून का उपयोग, तर ते म्हटलं की अतिशय काहीतरी महत्वाची तयारी सुरू झालेली आहे आणि लहान मुलांनी याच्यामध्ये लक्ष न दिलेलं बरं। आणि भगवंत मग नंद महाराजांना काय म्हणतात, भगवंत म्हणाले की जे काही महान व्यक्ती आहेत तर त्यांनी घरातले लोक आहेत त्यांच्या समोर गुपित किंवा काहीतरी रहस्य उघडं करण्यास काही हरकत नाही, या जे महान व्यक्ती आहेत ते काहीतरी रहस्य मागे दडवून ठेवत नाही, विशेष करून घरातल्या लोकांच्या समोर ते सांगतात, त्यामुळे तुम्ही मला सांगायला काही हरकत नाही। आणि त्यांनी अतिशय गोड बोलून आपल्या वडिलांना विचारलं, आणि त्यावेळी मग जे काही श्यामसुंदर आहेत त्यांच्या बोलण्यावर मोहित होऊन नंद महाराज सांगायला लागले की आपण जे काही गायींची सेवा करतो आणि शेती करतो वैश्य असल्यामुळं, आणि ह्या सर्वांना सर्व गोष्टींना पाणी लागतं आणि इंद्रदेव आपल्याला हा पाऊस देतो, आणि त्यामुळं त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण दरवर्षी ही इंद्रपूजा साजरी करतो किंवा त्याला यज्ञामध्ये आहुती अर्पण करतो आणि चांगले चांगले नैवेद्य अर्पण करतो, गायींचे जे काही दुधापासून पदार्थ बनवलेले ते अर्पण करतो। आणि मग भगवंतांना माहिती होतं हे याच्यासाठी सगळी तयारी चाललेली आहे, परंतु भगवंतांनी लगेचच निषेध दाखवला आणि ते म्हणायला लागले की या सर्व गोष्टी करण्याची काही गरज नाहीये, विशेष करून देवतांची पूजा करण्याची काही गरज नाहीये, कारण जे परमेश्वर विष्णू आहेत त्यांच्यापासूनच सर्व काही गोष्टी येतात, ते आपल्या भक्तांना सर्व काही गोष्टी पुरवतात, त्यांची काळजी घेतात, आणि हे सर्व कोण सांगतंय, स्वतः विष्णूंचे पण मूळ उगम आहेत कृष्ण, ते सांगतात. आणि ते म्हणाले की जर मुळाला पाणी घातलं तर फांद्यांना किंवा फळाफुलांना पाणी घालण्याची काही गरज नाही, तर तुम्ही म्हणून मुळाला पाणी घाला, भगवान श्री विष्णू किंवा नारायण आहेत त्यांची भक्ती करा. आणि प्रभुपाद पण सांगतात अतिशय तात्पर्यमध्ये प्रसिद्ध किंवा महत्वाचा श्लोक आहे, त्यामध्ये पण सांगितलंय की एखादा भक्त आहे त्याला इतर जे काही देवता किंवा पितर वगैरे यांची आराधना किंवा सेवा करण्याची गरज नाहीये, जसं दोन आठवड्यापूर्वी रूपविलास प्रभू पण सांगत होते. तर या श्लोकामध्ये सांगितलं की देवार्षी भूताप्त नृणाम पितृणाम नायम नृणी न किंकरो न च राजन सर्वात्मनाय शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहर्त कर्त्यम. तर यामध्ये भागवतातल्या श्लोकामध्ये सांगितलंय की जर आपण किंवा एखाद्या भक्ताने, साधक भक्त शुद्ध नसला तरी पण, त्याने जर मुकुंद किंवा भगवान विष्णू आहेत त्यांची सेवा केली, मुळाला पाणी घातलं, तर देवर्षी भूत आप्त नृणाम पितृणाम, तर पितर आणि देवता ऋषी वगैरे यांना वेगवेगळ्या प्रकारे आहुती देण्याची काही गरज नाही, भगवंतांची सेवा केल्यानं सर्वजण आपोआप संतुष्ट होतात. आणि हे सर्व स्पष्टीकरण जे काय नंदनंदन आहेत ते नंद महाराजांना देऊ लागले. आणि त्यानंतर नंद महाराजांनी सांगितलं की जसं गीतेमधला पण श्लोक आहे, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. ते सर्व अन्न, ते स्पष्टीकरण शास्त्रीय दृष्टीनं सांगितलं, जरी भगवंतांनी त्यावेळी गीता सांगितली नव्हती तरी हे शाश्वत तत्वज्ञान आहे, नंद महाराजांना पण आणि भगवंतांना पण माहिती होतं. आणि भगवंतांना नंद महाराज म्हणायला लागले की आपण यज्ञ केले नाही तर पाऊस येणार नाही, पाऊस आला नाही तर अन्नधान्य मिळणार नाही आपल्याला, आणि त्यामुळं हा यज्ञ फार आवश्यक आहे, आणि हा यज्ञ जर केला नाही तर मग या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत किंवा देवता संतुष्ट होणार नाहीत. आणि त्यावेळी भगवंत म्हणायला लागले पुन्हा की ही जी काय तुमची यज्ञ करण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे. गीतेतलं जो सातव्या अध्यायात नंतर भगवंत श्लोक सांगतात तेच सांगितलं, अविधीपूर्वकम. समजा एखाद्याला काहीतरी प्रसाद सेवन करायचा, तर समजा त्यानं थोडा प्रसाद लाडू वगैरे घेतला, दिवाळीचा फराळ थोडा कानात घातला, थोडा नाकात घातला, वेगवेगळ्या ठिकाणी घातला, तर पोट भरेल का त्याचं? नाही भरणार. उलट पोट तर भरणार नाही, उलट तो आजारी पडेल, ENT सर्जनकडे जायला लागेल, कान ठीक करायला, नाक ठीक करायला. तर भगवंत पण हेच सांगतात की अविधीपूर्वकम, ही जी विधी आहे ती चुकीची आहे, आणि तुम्ही किती देवतांना संतुष्ट करणार त्यापेक्षा तुम्ही भगवंतांना संतुष्ट करा. आणि भगवंत मग देवतांचे उपासक आहेत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतात, आणि भगवंत म्हणतात की हे जे काय देवतांची पूजा केल्यानंतर ज्या काही गोष्टी मिळतात त्या भौतिक असतात, आणि त्यामुळं त्या शाश्वत नाही आहेत, क्षणभंगूर आहेत. आणि इतकंच काय, हे सगळे देवता लोक आहेत त्यांची जी काही पोस्ट आहे किंवा स्थान आहे ते पण शाश्वत नाही आहे, हे देवता बदलणारे आहेत. हे इंद्रदेव जो आहे सर्व देवतांचा राजा स्वतःला मानतोय, पण तो पण काही शाश्वत भगवंत नाही आहे. आणि मग भगवंत सांगायला लागतात की जे भौतिक इच्छेनं प्रवृत्त झालेले लोकच अशा देवतांची पूजा करतात, आणि तुम्ही तर भगवंतांचे भक्त आहात, तुम्हाला हे शोभत नाही. आणि मग त्यानंतर भगवंत कर्ममीमांसा हे तत्वज्ञान सांगायला लागतात, आणि भगवान सांगतात की भगवंत किंवा देवता तर बाजूलाच राहू देत, कर्ममीमांसा तत्वज्ञान हे थोडं नास्तिकवादासारखं आहे. आणि या अध्यायामध्ये भगवंत ते सांगायला लागतात, आणि भगवंत म्हणतात की तुम्ही जे काय कर्म केलं त्याचा परिणाम तुम्हाला मिळणारच, चांगला असू दे वाईट असू दे. मग हे देवता मध्ये येणारे कोण आहेत? स्वतः भगवंतच देतात एक तर आहे, परंतु तुम्ही चांगलं कर्म केलं तर प्रकृतीच्या नियमानुसार चांगले फळ तुम्हाला मिळणारच, पूजा करा अथवा न करा. आणि त्यामुळं पूजा वगैरे देवतांची पूजा करण्यामध्ये तुम्ही वेळ आणि ही सगळी साधन सामग्री आहे ती वाया घालवू नका. आणि फार सुंदर उदाहरण देतात भगवंत. भगवान कृष्ण म्हणतात की जे काय मोठी सरोवर आहेत किंवा विशेष करून समुद्रामध्ये पण पाऊस पडतो, तर तिथले मासे काय यज्ञ वगैरे करतात का? तिथं पण पाऊस पडतो का नाही? तर इथं तुम्ही यज्ञ केला नाही तरी पण वृंदावनात पाऊस पडणारच. आणि मग ब्रजवासी अतिशय साधे आहेत, ते पण विचार करायला लागतात. आणि मग भगवंत अतिशय विस्तृतपणे सातव्या वर्षी हे कर्ममीमांसेचं तत्वज्ञान सांगायला लागतात. खरं आपला उद्देश काय आहे, आपण जे आपलं निहित कर्तव्य आहे वर्णाश्रम याच्यानुसार, ते त्याचं आपण पालन केलं पाहिजे, मग सर्व काही कर्माचं फळ आपल्याला मिळेलच. आणि जर आपल्या वर्णाश्रम पद्धतीनुसार आपण जर कर्तव्य केलं नाही तर आपण नरकात जाऊ, वाईट फळ मिळेल. आणि हे व्यभिचार केल्यासारखं आहे, आपल्या कर्तव्याचं पालन न करणं म्हणजे. भगवंत वेगळे उदाहरण देतात. आणि मग थोडाफार जे काय व्रजवासी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये वादविवाद होतो अशा प्रकारे, तर भगवंत त्या सर्व जणांच्या सर्व प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देतात. आणि अतिशय प्रभावीपणे हे सिद्ध करतात की इंद्रपूजा करण्याची काहीच गरज नाहीये. आणि मग शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून नंद महाराज काय म्हणतात, ठीक आहे आपण हा यज्ञ झाल्यानंतर लगेचच दुसरा यज्ञ करूया. त्यापूर्वी माफ करा, भगवंत सांगतात की इंद्राची पूजा करण्याची काही गरज नाहीये, उलट आपण काय केलं पाहिजे, गायींची चांगली सेवा केली पाहिजे, गायींना चांगल्या प्रकारे भोजन दिलं पाहिजे, चांगलं गवत दिलं पाहिजे आणि ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे. आणि इतकंच नाही तर सर्व वृंदावनातल्या सर्व लोकांचं पालन करणारा, सर्व गोष्टी पुरवणारा कोण आहे, गिरिराज गोवर्धन. तर त्याच्या संतुष्टीसाठी हा यज्ञ केला पाहिजे. आणि असं केलं तर सर्वजण आनंदी होतील. आणि मग नंतर नंद महाराज म्हणतात की तो यज्ञ आपण नंतर करूया, परंतु ही जी काही तयारी आहे ती आपण इंद्राला अर्पण करूया. आणि मग अतिशय आग्रहानं भगवंत सांगतात की नको, एवढा वेळ वाया घालवण्याची गरज नाही आहे, हे जी सगळी साधन सामुग्री आहे आपण ती गोवर्धनाला अर्पण करूया. आणि त्याच बरोबर जे काय ब्राह्मण आहेत आणि गायी आहेत त्यांच्या सेवेसाठी हे सर्व आपण अर्पण करूया. आणि मग भगवंत हे थोडक्यात सांगायला सुरुवात करतात की कशाप्रकारे आपण हा यज्ञ किंवा गोवर्धन पूजा ही साजरी केली पाहिजे. भगवंत थोडक्यात सांगतात की जे काय वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ आपण बनवलेले आहेत तर ते पहिल्यांदा गोवर्धनाला अर्पण केले पाहिजेत आपण, आणि त्यानंतर ते ब्राह्मणांना अर्पण केले पाहिजेत, जो काही महाप्रसाद आहे तो. आणि मग त्यापूर्वी ब्राह्मण वेगवेगळे यज्ञ वगैरे करतील आणि ब्राह्मण सगळ्यांसाठी प्रार्थना करतील, जेणेकरून वृंदावनामध्ये भरभराट येईल. आणि अशा प्रकारे ब्राह्मण आणि गायी संतुष्ट झाल्यानंतर मग सर्व व्रजवासी आहेत त्यांना हा प्रसाद आपण वितरण करूया. आणि त्यानंतर आपण गोवर्धनाची परिक्रमा केली पाहिजे, तेव्हापासून भगवंतांनी ही पद्धत सुरू केली, गोवर्धनाची आपण परिक्रमा करूया. आणि सर्वजण खाऊन संतुष्ट झाल्यानंतर अजून भरपूर प्रसाद शिल्लक असेल आणि तो आपण जे शूद्र लोक आहेत त्यांना वाटायचा आणि नंतर चांडाळांना पण वाटायचा, काही भेदभाव न करता. आणि भगवंतांनीच पहिलं फूड फॉर लाईफ पण त्यांनी सुरू केलं. आणि इतकंच नाही तर गायींना आणि बैलांना वगैरे जो काही प्रसाद वाटल्यानंतर जे काही कुत्रे किंवा इतर जे काही प्राणी आहेत त्यांना पण हा प्रसाद वाटायचा असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि सर्व काही या उत्सवाची रूपरेषा द्यायला चालू करतात, सर्व आयोजक कोऑर्डिनेटर भगवंत बनतात. आणि भगवंतांचं बोलणं एवढं मधुर आणि मोहक आहे की सर्व व्रजवासी आणि नंद महाराज हे काही त्यांना नाही म्हणू शकत नाहीत. आणि मग जे काही साधन सामग्री आहे ते गोवर्धन आणि गायी आणि ब्राह्मण यांच्या सेवेसाठी ते वापरायला चालू करतात. आपण पण जेव्हा भगवंतांना नैवेद्य दाखवतो, ऑफरिंग किंवा भोग अर्पण करतो, तर त्यावेळी शेवटी एक महत्वाचा मंत्र भगवान श्रीकृष्णांसाठी म्हणतो, तो कोणता आहे, नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगद हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर भगवंत हा जो काही मंत्र किंवा श्लोक आहे त्याचं सार्थक करून दाखवतात, त्याची परिपूर्णता करून दाखवतात. तर नुसतं गुणगान किंवा मंत्र म्हणण्यासाठी नाही, तर भगवंत खऱ्या अर्थानं ब्राह्मण आणि गायींचे हितचिंतक आहेत. आणि सगळ्यात पहिलं स्थान भगवंत त्यांना देतात की पहिल्यांदा ब्राह्मणांची योग्य प्रकारे सेवा झाली पाहिजे, त्यांना दान दिलं पाहिजे आणि मग त्याचबरोबर गायींना पण. आणि स्वतः भगवंत याचा आदर्श घालून देतात. तर किती भगवंत हे भक्त वत्सल आहेत हे यावरून दिसतं आणि गायी किती त्यांना प्रिय आहेत हे पण दिसतं. आणि या भागवतात किंवा कृष्णा पुस्तकामध्ये पण जेव्हा हे वर्णन आलेलं आहे की भगवान शेवटी सांगतात की शूद्रांना चांडाळांना पण प्रसाद वाटा आणि त्याचबरोबर जे काय कुत्रे वगैरे आहेत अशा जे इतर प्राणी आहेत विशेष करून मांसाहारी प्राणी नीच मानले जातात तर त्यांना पण हे अन्न किंवा महाप्रसाद वाटा असं सांगितलेलं आहे. तर प्रभुपाद म्हणतात की बघा वैदिक संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं काही भेदभाव पाळला जायचा नाही कारण पंडित हा समदर्शिना पंडित हे सर्वांना समान पाहतात. परंतु जे काही पाळीव प्राणी आहेत विशेष करून गाय बैल यासारखे पूजनीय असे प्राणी आहेत त्यांना विशेष स्थान दिलं जातं त्यांना पाळलं जातं आणि घरामध्ये जवळ स्थान दिलं जातं. परंतु जे काही निकृष्ट दर्जाचे प्राणी आहेत कुत्री मांजर वगैरे तर त्यांना कधी पूर्वीच्या काळी त्यांचं पालन केलं जायचं नाही त्यांना घराच्या बाहेर ठेवलं जायचं कारण त्यांचा एवढ्या काही सात्विक गोष्टींसाठी उपयोग नाही आहे आणि त्याचबरोबर मांसाहार करणारे प्राणी आहेत म्हणून. परंतु प्रभुपाद तात्पर्य देतात की आजची परिस्थिती मात्र अतिशय विपरीत झालेली आहे. गोसेवा करण्याच्या ऐवजी गायींची सेवा करण्याच्या ऐवजी कुत्र्या मांजरांची सेवा होती आणि त्यांना घरामध्ये जवळचं स्थान एवढं जवळचं की आपल्या पलंगावर घेऊन झोपतात काही काही लोक आणि गाडीमध्ये घेऊन त्यांना फिरतात. आणि प्रभुपाद एका प्रवचनात सांगतात की जसं आपण गायीचं मलमूत्र आहे ते इतकं शुद्ध आहे की घर त्यांना आपण सारवतो किंवा औषधी गुणधर्म आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय ही भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे त्यामुळे आपण त्याची पूजा करतो आणि त्याचबरोबर मलमूत्र पण एवढं शुद्ध आहे गायीचं. परंतु प्रभुपाद सांगतात कुत्र्या मांजरांचं मलमूत्र काय त्याचा उपयोग नाही उलट सगळीकडे अशुद्धता पसरवतं आणि त्यामुळे वैदिक संस्कृती किती परिपूर्ण आहे हे आपल्याला समजतं. आणि त्याचबरोबर प्रभुपाद त्या तात्पर्यांमध्ये गोसेवा किती महत्वाची आहे हे पण वारंवार सांगतात. तर भगवंताने हे सगळं वर्णन केल्यानुसार गोवर्धन पूजेला जोरात तयारी सुरू झाली आणि जसं दिवाळीचं आत्ताचं वातावरण आहे त्याप्रमाणेच अतिशय सुंदर वातावरण वृंदावनामध्ये तयार झालं आणि सर्व जे वरिष्ठ जे गोपगोपी आहेत त्यांनी सुंदर वस्त्र आभूषण अलंकार वगैरे परिधान केले. घर अतिशय सुंदर सजवलं त्यांनी गायीच्या शेणानं आणि वेगळ्या रांगोळी वगैरे काढून अतिशय जे काही वृंदावनातली फुलं वगैरे त्यांनी घर सजवलं आणि इतकंच नाही तर गायी बैलांना पण चांगल्या प्रकारे त्यांनी सजवलं चांगले आभूषण वगैरे घालून बैलगाड्या वगैरे वेगळ्या रंगानं रंगवल्या आणि सर्वजण वृंदावनातून कुठं निघाले गोवर्धनच्या ठिकाणी त्या ठिकाणी गोवर्धनची पूजा करण्यासाठी निघाले. सर्व ज्या गोपी आहेत त्या पण बैलगाड्यांमध्ये बसल्या आणि त्यांच्याबरोबर काय होतं गोवर्धनाला अर्पण करण्यासाठी वेगवेगळी सुंदर व्यंजनं किंवा पक्वान्न होती आणि त्यांनी आपल्या लहान मुलांना आपल्या बरोबर घेतलेलं आणि जाताना ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करत होते भगवंतांची महिमा गात चाललेले. आणि हे जे काय वर्णन आहे हे दृश्य आहे ते अतिशय आकर्षक असं दिसत होतं आणि खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणजे असं दृश्य भगवंतांच्या आज्ञेसाठी भगवंतांच्या इच्छेसाठी सर्व काही करायला हे व्रजवासी तयार होते. आणि त्यानंतर भगवंत पण सांगतात की गोवर्धन त्याच्या बदल्यात भगवान सांगायला लागतात की गोवर्धन किती महान आहे गोवर्धनाला आपण हे सर्व का अर्पण करत आहोत. तर भगवंत गोवर्धनाचं गुणगान पुढे चालू ठेवतात आणि ते सांगतात की गोवर्धन हा सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच गोवर्धनाला हरिदास वर्य असं पण म्हटलं जातं. हरिदास म्हणजे भगवंतांचे सेवक त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण तो सर्व सेवकांच्या सेवकांचा सेवक या भावनेमध्ये सेवा करतो. कोण पण गोवर्धनाची इथं आलं तर तो त्यांना शुद्ध जल प्यायला सुंदर पाणी आपण कल्पना पण करू शकत नाही नॅचरल मिनरल वॉटर तेवढंच नाही तर वृंदावनातलं तोयम अमृतम तिथलं पाणी पण अमृतासारखं आहे तर एवढं सुंदर पाणी प्रदान करतो. तर गोवर्धनावर अनेक झाडं आहेत आणि त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळं निर्माण होतात आणि प्रत्येक वृंदावनातलं झाड म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे कोणत्या पण झाडाला कुठलं पण फळ येऊ शकतं आणि गोवर्धन आपल्या सर्व जे भक्त आहेत ग्वालबाल आहेत सगळ्यांना तिथं आश्रय देतो आणि त्याचबरोबर गोवर्धनामध्ये अनेक सुंदर गुहा पण आहेत आणि तिथं विश्रांतीसाठी स्थान पण देतो. आणि गोवर्धन इतका नम्र आणि सहनशील आहे की किती सर्वांनी त्याच्यावर पाय दिले तरी पण तो सर्वांची सेवा करतो आणि अनेक श्लोकांमध्ये भगवंत गिरिराज गोवर्धनाचं गुणगान करायला सुरुवात करतात आणि म्हणून आपण बदल्यामध्ये धन्यवाद देण्यासाठी गोवर्धनाची पूजा केली पाहिजे असं भगवंत सांगतात. आणि गोवर्धनाची इथं आल्यानंतर जे काही वेगवेगळे व्यंजनं बनवलेली आहेत त्याचं वर्णन पण प्रभुपाद तात्पर्यामध्ये करतात. कित्येक वेळा मंदिरामध्ये दुपारी 12 वाजता राजभोग अर्पण केला जातो वेगवेगळ्या प्रकारची व्यंजन चतुर्विधा श्री भगवत प्रसादो वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन आहेत ती अर्पण केली जातात. आणि त्यावेळी भक्ती विनोद ठाकूरांनी लिहिलेलं एक सुंदर भजन आहे भोग आरती भज भकत वत्सल श्री गौरहरी. तर ती भोग आरती जेव्हा मंदिरात गातात तर त्याच्या अनेक कडवी आहेत तर त्याच्या अनेक ओळींमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचं व्यंजनांचं वर्णन येतं. तर प्रभुपाद ती सर्व व्यंजन आणि आणखीन अनेक व्यंजनांचं वर्णन तात्पर्यामध्ये किंवा कृष्ण पुस्तकामध्ये पण करतात. आणि वेगवेगळ्या पदार्थांचे गोवर्धनासमोर छोटे छोटे डोंगर मांडतात सर्व व्रजवासी. आणि वेगवेगळे जे काही लिक्विड किंवा द्रव पदार्थ आहेत खीर आहे किंवा वेगवेगळे ज्यूस वगैरे आहेत तर त्याची छोटी छोटी कुंड बनतात तिथं. तर खऱ्या अर्थानं गोवर्धनचा जर आकार बघितला गोवर्धनाचा तर तो एका मोरा समान आहे. आणि श्यामकुंड आणि राधाकुंड हे गोवर्धनाचे दोन डोळे आहेत. आणि पुछरी आहे तिथं आपण वळतो गोवर्धनाच्या इथं पुछरी का लोटा बाबा तर ते गोवर्धनाचे हे शेपूट आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे जे दान केली लिला झाली तर तिथं गोवर्धनाची मान आहे. आणि जिव्हा पण आहे गोवर्धनाची जतीपुरा वगैरे या ठिकाणी. तर हे गोवर्धन एका मोराच्या आकारामध्ये तर श्यामकुंड राधाकुंड हे त्याचे दोन डोळे आहेत. परंतु ही जे काही वेगवेगळ्या पदार्थांची जी छोटी छोटी कुंड होतात तर ती या गोवर्धनाला अजूनच आकर्षक बनवत असतात. आणि अशा प्रकारे सर्वजण सुंदर सर्व नैवेद्य अर्पण करण्यासाठी तयार करतात. आणि त्यावेळी एक अद्भुत असं आश्चर्यकारक दृश्य घडतं. आणि सगळ्यांना कल्पना असेल जेव्हा आपण काहीतरी भगवंतांना अर्पण करतो त्यावर तुलसीपत्र ठेवतो आणि मंत्र म्हणतो नमो ब्राह्मण्य देवाय वगैरे आणि त्यानंतर काय होतं थोडा वेळ आपण पडदा बंद करून मग थोड्या वेळानंतर जो काय महाप्रसाद घ्यायला येतो. तर समजा तुम्ही भगवंतांना हे सर्व नैवेद्य अर्पण केलं आणि पडदा बंद करायच्या आधीच जगन्नाथ आहेत त्याने दोन हातानं सगळं दोन्ही हातानं भगवंतांना डावा उजवा काही भेद नाही त्यांचा डावा हात पण आपल्या उजव्या हातापेक्षा जास्त शुद्ध आहे. आणि दोन्ही हाताने जर त्यांनी खायला सुरुवात केलं आपल्या डोळ्यासमोर तर काय होईल जे शुद्ध भक्त आहेत त्यांना आनंद होईल परंतु जे मिश्र भक्त आहेत आपल्यासारखे तर त्यांना वाटेल अरे सगळं खाल्लं माझ्यासाठी काय मग. परंतु व्रजवासी आहेत ते शुद्ध भक्त आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी भगवंतांनी अशीच एक अद्भुत लीला तिथं प्रदर्शित केली. जे छोटे गोपाल कृष्ण आहेत तर त्यांनी स्वतःला विस्तारित केलं आणि ते गोपाल कृष्ण तिथं पण होते आणि त्याचबरोबर ते गोवर्धनाच्या इकडे जाऊन त्यांनी आपलं विशाल रूप दाखवलं. आणि भगवंत वाटत पाहत होते की एवढ्या मोठ्या प्रमाणावर होलसेलमध्ये व्रजवासी मला कधी नैवेद्य अर्पण करतील. आणि भगवंत आपल्या विशाल रूपामध्ये आले आणि सर्व काही जे काही पकवान आहेत मोठमोठे त्याचे डोंगर आणि छोटे कुंड वगैरे आहेत ते सर्व खायला सुरुवात केलं त्यांनी. आणि काही क्षणामध्येच व्रजवासीच्या डोळ्यासमोर काही क्षणामध्ये सर्व काही भगवंतांनी फस्त केलं आणि काय म्हणा लागले भगवंत मग आणि ओर तर आणि ओर म्हणजे आणखी पाहिजे गिव्ह मी मोर. तर अशा प्रकारे भगवंत आणखी जे काय नैवेद्य आहे त्याची मागणी करू लागले. आणि मग व्रजवासींना एवढा आनंद झाला की त्यांनी लगेचच अजून साधन सामग्री जवळपासच्या गावातून गोळा केली आणि लगेच भगवंतासाठी अजून व्यंजनं तयार केली. आणि मग भगवंतांनी ती पण खायला सुरुवात केलं. आणि नंतर असं अनेक वेळा झाल्यानंतर मग व्रजवासींना कळालं की भगवंत हे अनंत आहेत ते किती पण खाऊ शकतात. आणि त्यांनी त्यानंतर मग यमुनेचं पाणी आणलं आणि नंतर तुलसी अर्पण केली भगवंतांना आणि ते खाल्ल्यानंतर भगवंत संतुष्ट झाले आणि त्यांनी ढेकर दिली. कल्पना करू शकता आपण भगवंतांची ढेकर कशी असेल. आणि त्यानंतर भगवंत हे संतुष्ट झाले. आणि या लीलेद्वारे भगवंतांनी दाखवलं की भगवान श्यामसुंदर आणि भगवान गोवर्धन किंवा गिरिराज गोवर्धन यांच्यामध्ये काही भेद नाही आहे दोघं पण अभिन्न आहेत. आणि हे भगवंतांनी दाखवलं. आणि स्वतः भगवंत इतके महान आहेत की गोवर्धनाच्या द्वारे ते भक्तांची सेवा करतात. कारण भक्त अहेतुकी काही पण इच्छा न ठेवता त्यांना भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून. तर या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की काही काही नवीन भक्त विचारतात किंवा नवीन लोक विचारतात ही सगळी लीला ठीक आहे परंतु भगवंत आम्ही तर नैवेद्य अर्पण करताना खात नाहीत भगवंत तर कसं काय विश्वास ठेवायचा याच्यावर की भगवंत खातात कसं काय तर कसं काय आपण हे समजून घ्यायचं. तर आपलं एक भक्त आहेत सार्वभौम प्रभू माहिती असेल, टीव्हीवर प्रवचन देतात डॉक्टरात मोठे एकदम तगडे, तर ते पण एक भजन सांगत होते एकदा, ते म्हणत होते की कोण कहता आहे गोपाल खाते नाही, म्हणजे कोण म्हणते की गोपाल खात नाही, व्रजवासियों की तरह हम खिलाते नाही. ते म्हणत होते की आपण व्रजवासींसारखं खायला देत नाही म्हणून मग भगवंत खात नाहीत, भगवंत प्रेम आणि भक्ती खातात, आणि व्रजवासींचं जे काही नैवेद्य आहे सर्व प्रेम आणि भक्तीनं परिपूर्ण आहे, त्यामुळे सर्व काही खाऊन टाकतात. आपण अनेक वेळा भरपूर प्रार्थना करतो मग भगवंत थोडंसं काहीतरी स्वीकार करतात, परंतु व्रजवासींच्या बद्दल तसं नाही आहे. आणि ते पण एका दुसऱ्या प्रवचनात सांगत होते की भगवान सब कुछ खाते है लेकिन खिलाने वाला चाहिए, जसं म्हणतं ना आपण झुकती है झुकाने वाला चाहिए वगैरे, तर ते ओरिजिनल सांगत होते भगवान सगळं काही खातात पण तो प्रेमानं खायला देणारा पाहिजे कोणतरी. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण निस्वार्थ भावनेमध्ये आणि प्रेमानं भगवंतांना अर्पण करत नाही, काहीतरी बदल्यामध्ये येईल अशी आपली इच्छा असते, आणि म्हणून भगवंत जसा भाव असतो तशाप्रमाणे आदान प्रदान करतात. आणि अनेक आचार्य आहेत त्यांनी अनेक मंदिरांमध्ये भगवंतांना हे जे काय वेगवेगळ्या प्रकारे व्यंजनं अर्पण करण्याची जी पद्धत आहे ती चालू ठेवलेली आहे. आणि भारतामधल्या अनेक मंदिरांमध्ये असे चमत्कार घडलेले आहेत की भगवंतांनी स्वतः हे जे काही व्यंजन आहेत किंवा नैवेद्य ते स्वीकार केलेले आहेत, अशा अनेक महान आचार्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तर ते पण या प्रश्नाचं एक उत्तर आहे. आणि दुसरं म्हणजे जसं भगवंत सांगतात गीतेमध्ये की तदहम भक्त्या अपरुतम अश्नामी प्रयतात्मना, भगवंत भक्ती खातात किंवा भक्तीचं सेवन करतात परंतु भगवंतांना भगवंतांचे सर्व इंद्रिय हे इतर सर्व इंद्रियांचं काम करतात, त्यामुळे भगवंत डोळ्यानं पण खाऊ शकतात. भगवंतांनी आपली दृष्टिक्षेप टाकले तर भगवंत डोळ्याद्वारे सर्व काही सेव खातात स्वीकार करतात आणि पुन्हा जसं आहे तसं ठेवतात, तर भगवंत हे चमत्कार करू शकतात. आणि आपली काय थोडीफार भक्ती आहे म्हणून नाही, आपण प्रभुपादांसारख्या आचार्यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवतो आणि त्यांचे मंत्र म्हणतो पहिल्यांदा, आणि म्हणूनच भगवंत थोडंसं ढुंकून बघतात आपल्या नैवेद्याकडं. जर आपण गुरूंच्या मार्फत गेलो नाही तर भगवंत ढुंकून पण बघणार नाहीत. त्यामुळं साधक भक्तांसाठी, साधक भक्त आणि शुद्ध भक्त सगळ्यांसाठी गुरूंच्या मार्फत भगवंतांना हे सर्व नैवेद्य अर्पण करणं फार महत्वाचं आहे. तर त्यानंतर मग प्रभुपाद तात्पर्य सांगतात की ही गोवर्धनाची आणि भगवंतांची महिमा आहे, भगवंत हे अमर्याद आहेत किती पण प्रमाणात ते खाऊ शकतात. आणि म्हणूनच प्रभुपाद सांगतात की अनेक भारतातल्या मंदिरांमध्ये विशेष करून वृंदावनाच्या आसपासच्या मंदिरांमध्ये गोवर्धन शिला ठेवल्या जातात, गिरिराजचं प्रतीक आहेत, आणि त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजनं अर्पण केली जातात, आणि त्याच भावनेमध्ये भगवंत ते गोवर्धन शिलेच्या रूपामध्ये त्या प्रसाद आहे अन्न आहे ते सेवन करतात स्वीकार करतात. आणि मग प्रभुपाद सांगतात की भगवंत हे पूर्ण आहेत, गोवर्धन पर्वत जरी असेल किंवा गोवर्धन शिला असली तरी पण भगवंत हे परिपूर्ण आहेत, आणि गोवर्धन शिलेची जी काही विग्रहाची सेवा आहे ती तितकीच अधिकृत आहे जितकी विग्रहाची सेवा आहे तितकीच, त्यामुळं आपण गोवर्धन शिलेला पण मंदिरामध्ये भोग अर्पण करू शकतो असं प्रभुपाद सांगतात. परंतु वरिष्ठ भक्तांच्या किंवा गुरूंच्या परवानगीशिवाय अशीच गोवर्धनशिला उचलून आणायची नाही वृंदावनातून, त्याची पण एक पद्धत आहे. अर्चविग्रह गोवर्धनशिलेची सेवा कशी करायची, त्यांना अभिषेक कसा घालायचा, सगळी पद्धत आपल्या आचार्यांनी दाखवून दिलेली आहे. त्यानुसार जर त्यांची पूजा केली तर भगवंत जास्त संतुष्ट होतात, नाहीतर मग अपराध पण होऊ शकतो. आणि गोवर्धनशिला ही हे असे भगवंत आहेत किंवा विग्रह आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा करायला लागत नाही, भगवंत हे स्वयंभू रूपामध्ये आहेत. गोवर्धन पर्वत असू दे किंवा शिला त्याच्यामध्ये भगवंत हे शाश्वत रूपामध्ये असतात, जसं शालिग्राम शिला आहेत त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठेची गरज नाही, तुळशी आहे गंगाजल आहे यामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची गरज लागत नाही, त्याप्रमाणेच गोवर्धन शिला पण विशेष आहे. आणि प्रभुपादांच्या कृपेनं प्रभुपादांनी या गोवर्धन पर्वताचं गोवर्धन शिलेची महिमा सर्व जगभरात दाखवून दिली, आणि इतकंच नाही गोवर्धन शिला एक्सपोर्ट पण केली प्रभुपादांनी, वेगवेगळ्या आपल्या विदेशातल्या मंदिरामध्ये ही गोवर्धन शिला पाहायला मिळते आणि तिथं प्रभुपादांनी विधिवत त्याची पूजा पण सुरू केली. तर ही प्रभुपादांची विशेष कृपा आहे. तर अशा प्रकारे गोवर्धनचा जो काही उत्सव आहे पूजा ही झाली, आणि त्यानंतर सर्वांनी प्रदक्षिणा पण घालून पूर्ण केली आणि सर्वांनी प्रसाद ग्रहण केला, आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे इतरांना वितरण पण झालं प्रसादाचं. परंतु सर्वजण अतिशय आनंदात होते, पण एक व्यक्ती नाराज नव्हता, फार क्रोधित होता. कारण सगळेजण खाऊन ढेकर देत होते, परंतु ज्या व्यक्तीसाठी पहिल्यांदा ब्रजवासींनी तयारी केलेली तो मात्र उपाशीच होता. तर कोण हा? इंद्रदेव. तर इंद्रदेव त्याच्या डोळ्यासमोर हे सगळं काही होत होतं. समजा तुमच्या घरी कोणतरी मोठे मंत्री वगैरे आले जेवायला आणि त्यांना भरपूर काय काय त्यांच्या आवडीचे पदार्थ, कोल्हापुरी पदार्थ बनवले आणि ते म्हटले हात धुवून आलोच, आणि हात धुवून येईपर्यंत समजा घरातली सगळी शेंबडी पोरं तिकडे येऊन त्यांनी ताव मारायला सुरुवात केली तर काय काय विचार करतील ते. आणि तुम्ही म्हटलं की एवढाच बनवलेलं आता संपलं नंतर या असं जर त्यांना म्हटलं तर ते वैतागतील, आणि तुमचं जे काही काम करून घ्यायचं होतं ज्याच्यासाठी तुम्ही बोलवलेलं तर उलटं होईल, त्यांचा क्रोध बघायला मिळेल आपल्याला. तर इंद्रदेव हे साधारण मंत्री नाहीत किंवा साधारण देवता नाही आहेत, तर इंद्रदेव हे देवतांचे राजा आहेत. आणि अनेक वर्षांपासून नंद महाराजांचे पण जे काही आजोबा वगैरे ही परंपरा चालत आलेली, इंद्रदेवांना दरवर्षी हे यज्ञ करून हे सर्व गोष्टी अर्पण केल्या जात होत्या. परंतु आता एकदम अचानक भगवान श्रीकृष्णाने ब्रेक लावला, नुसतं थांबवलीच नाही पूजा तर ती गोवर्धनाला अर्पण केलं आणि सर्व व्रजवासींनी मिळून त्याचा आनंद घेतला. आणि त्यामुळे इंद्रदेव इतके क्रोधित झाले, आणि भागवत गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की क्रोधात भवती संमोह, जेव्हा एखादा व्यक्ती फार क्रोधित होतो तर मोहित होत होतो आणि मग बुद्धिनाश होतो, पूर्ण त्याचं डोकं चालेनासं होतं आणि काय करू काय नको याचं ताळतंत्र पण राहत नाही. आणि इंद्राच्या बाबतीत पण असंच झालं, एवढा श्रेष्ठ देवता असून पण इंद्र एवढा क्रोधित झाला, क्रोधाने लाल झाला, आणि त्याने लगेचच अतिशय भयानक असे जे ढग आहेत ज्यांना प्रलयाच्या वेळी बोलवलं जातं त्यांना सांवर्तक ढग म्हटलं जातं, मेघ म्हटलं जातं, तर त्यांना तत्काळ त्यांनी बोलवलं की या व्रजवासींनी एवढा मोठा अपराध केलेला आहे माझा, आणि तो पण एखाद्या छोट्याशा बालिश मुलाच्या सांगण्यावरून, आणि त्यामुळं तुम्ही सर्व ढगांनो या आणि हे जे काही वृंदावन हे गाव आहे छोटस, तर त्याच्यावर तुम्ही मुसळधार वर्षा करा आणि त्या गावाचा नाश करा. तर खऱ्या अर्थानं जर बघितलं, जरी क्रोधित झाला असेल इंद्र, तरी पण भौतिक दृष्टिकोनातनं बघितलं तरी पण वृंदावन हे शहर किंवा तालुका पण नाही, गाव आहे तसं बघितलं तर. आणि संवर्तक ढग हे प्रलयाच्या वेळी सर्व जगाचा नाश करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तर एवढे मोठे ढग आणि एवढ्याशा छोट्याशा गावावर मुसळधार पाऊस पाडण्यासाठी त्यांनी बोलवले, तर हा काय खरा न्याय नव्हता. आणि लगेचच ताबडतोब प्रलय व्हायच्या वेळी या ढगांना माहिती असतं की आता जायचं आहे, आता तयारी करायची आहे, वेळ असतो त्यावेळी, पण इथं तर ताबडतोब त्यांनी बोलवलं. आणि इतकंच नाही तर त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा, मी ऐरावतावर बसून मागून येतो माझा वज्र घेऊन, आणि जर चुकून तुमच्याकडून हे कार्य शक्य झालं नाही तर मी आहे, मी वज्राघात करेन आणि सर्व व्रजवासी आणि विशेष करून गोवर्धन पर्वत आणि काय गोपालकृष्ण आहे त्याचा नाश करेन मी. आणि अशा प्रकारे सर्व ढग जायला लागले आणि इंद्रदेव पण मागून येत होते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थानं इंद्र हा काही असुर नाही आहे, तो देवता आहे. परंतु कंसाचे जे काय राक्षस लोक होते ते जे काही कार्य करण्यासाठी वृंदावनात येत होते त्याच उद्देशानं इंद्र पण त्या ठिकाणी आला, फक्त कृष्णाला मारण्यासाठी नाही, सर्व वृंदावनातल्या लोकांना सर्वांना ठार करण्यासाठी, विनाश करण्यासाठी आला. आणि म्हणून हा जो काही गर्व आहे किंवा अभिमान हा किती मोठा शत्रू किंवा किती मोठा असुर आहे त्याचं वर्णन प्रभुपाद तात्पर्यामध्ये करतात. आणि एका राक्षसाप्रमाणे सर्व आपली जी काही फौज घेऊन इंद्र त्या ठिकाणी येत होता. आणि भगवंत मात्र हे सगळे काळेपुट्ट ढग वृंदावनाच्या या आकाशात पसरत होते आणि दिवसा पण अंधार रात्रीप्रमाणे अंधार वाटायला लागला. आणि भगवंत मात्र निश्चिंतपणे अतिशय आनंदामध्ये सर्व पाहत होते आणि व्रजवासी अतिशय घाबरून इकडे तिकडे पळत होते, कारण विजांचा आवाज येत होता आणि पाऊस जोरात सुरू झालेला. आणि भगवंत यांना माहिती होतं की इंद्राचं आता मानभंग झालेला आणि तो क्रोधित झालेला, आणि भगवंत याचीच वाट पाहत होते. आणि सर्व गोवर्धन पूजा करण्याचा उद्देश हाच होता की इंद्राचं गर्वहरण करणं. आणि भगवंत वाट पाहत होते की कधी एकदा जोरात पाऊस सुरू होतोय, आणि मग अशा प्रकारे पाऊस वाढत गेला आणि सर्व काही जलमय झालं, सर्व डोंगर उतार सगळं काही पाण्यानं भरून गेलं. आणि सर्व व्रजवासी हे चिंतित झाले की आता काय उपाय करायचा, कारण अतिशय भयानक पाऊस होता आणि सर्वांना माहिती होतं याचं कारण काय आहे. आणि भगवंतांचे व्रजवासींसारखे विशुद्ध भक्त यांचं एक प्रमुख लक्षण काय, जेव्हा पण कोणतंही संकट येतं तर ते इतर वेगवेगळे प्रयोग करत बसत नाहीत, तर ते थेट भगवंतांकडे मदतीसाठी धाव घेतात. आणि सर्वजण गायींना पुढे ठेवून भगवान श्यामसुंदर यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं, बघा तुमच्या तुझ्या सांगण्यावर ना आम्ही ही गोवर्धन पूजा केली, आता इंद्रदेव एवढे क्रोधित झालेले आहेत, आता सर्व वृंदावनाचा नाश होणार आणि हे कृष्णा तूच आम्हाला वाचवू शकतोस. आणि भगवंत निश्चिंतपणे सर्वांना भगवंतांनी एकत्र केलं आणि सांगितलं की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही, आणि ज्या गोवर्धनासाठी आपण ही पूजा केली तो गोवर्धनच आपलं रक्षण करेल. खऱ्या अर्थानं भगवंतच नंतर एका अद्भुत लीलेद्वारे रक्षण करतात, परंतु भगवंत सर्व श्रेय गोवर्धनाला देतात. आणि सर्वांना एकत्रित करून भगवंत म्हणतात की आता मी हा गोवर्धन एका छत्रीप्रमाणे धारण करणार आणि त्यानंतर तुम्ही सर्वजण या गोवर्धनाचा आश्रय घ्या. आणि त्याचप्रमाणे भगवंत ही अद्भुत लीला करतात. मोठा पाऊस आला तर आपण किंवा असं प्रलयकारक पाऊस आल्यानंतर कितीतरी शक्तिशाली व्यक्ती असेल तरी पण त्याला कळणार नाही काय उपाय करायचा, परंतु भगवंतांनी जास्त विचार पण केला नाही, गोवर्धन आहे तिथं त्याला लगेचच भगवंतांनी धारण केलं. आणि आचार्य सांगतात की आपले जे काही डाव्या हाताची किरंगळी आहे त्याच्यावर धारण केलं, कारण इंद्राला त्यांना दाखवायचं होतं की हे गोवर्धन उचलणं म्हणजे मेरे लिए काय म्हणतात बाई हात का केलंय तर डाव्या हाताचा आणि ते पण किरंगळीवर. आणि भगवंतांनी असं सांगितलं की लीलया धारण केला म्हणजे अतिशय सहजपणे गोवर्धन उचलला. आणि याच्या आधी भगवंतांनी काही प्रयत्न केला नव्हता गोवर्धन उचलायचा, अरे उद्या व्रजवासी आले प्रलय व्हायला लागला तर काय करायचं, गोवर्धन कसा उचलायचा, पहिल्यांदा जरा व्यायाम करतो किंवा प्रयत्न करून बघूया इकडनं उचलायचं का तिकडनं, तर तसं काही भगवंतांना करायला लागलं नाही. भगवंतांनी सहजपणे लीलया आणि याच्यात सांगितलेलं आहे की एखादा हत्ती आहे तो कमळ पुष्प धारण करतो त्याप्रमाणे भगवंतांनी गोवर्धन धारण केला. काय काय चुकीची सिरियल आहेत कृष्णाच्या लीलांवर सिरियल आहेत त्यामध्ये दाखवलेलं की गोवर्धन उचलताना भगवंतांनी अगदी शक्ती लावली, घाम फुटत होता त्यांना, पण तसं बिलकुल नाही, दोन हाताचा वापर केला नाही, दोन बोटांचा पण वापर केला नाही, फक्त एका किरंगळीचा वापर केला. आणि जे काही इंजिनियर आहेत त्याप्रमाणे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं आहे म्हणजे केंद्र कुठं आहे जिथं बॅलन्स होईल तसं काय भगवंतांना विचार करायची गरज लागली नाही. भगवंत या टोकावून जरी गोवर्धन उचलला त्याने तरी पण गोवर्धन बॅलन्स किंवा समतोल राखू शकतात ते. आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या अद्भुत लीलेद्वारे गोवर्धन धारण केलं आणि सर्व व्रजवासी त्याच्या आश्रयाखाली आले. आणि त्यानंतर भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी पाहिलं की काय काय व्रजवासी वरिष्ठ जे गोप ग्वाल आहेत तर ते चिंतित आहेत आणि आपल्या काठ्यावरती लावायला लागलेत, कारण त्यांना वाटलं की हा तर 7 वर्षांचा बालक आहे, चुकून गोवर्धन सटकला तर समतोल ढसला तर काय होईल, त्यामुळे ते जरा मदत करत होते. तर ही व्रजवासींची काय हे त्यांचं प्रेम आहे किंवा योगमाया, ते विसरतात की कृष्ण हे भगवंत आहेत. आणि मग भगवंत त्यांना सांगायला लागले की तुम्ही बिलकुल चिंता करू नका, गोवर्धन थोडा पण हलणार नाही, कारण त्याला एवढी संधी मिळते आहे सर्व भक्तांची एकत्र सेवा करण्याची, आणि त्यामुळं जोपर्यंत पाऊस हा राहील बाहेर तोपर्यंत गोवर्धन हलणार पण नाही. आणि त्यावेळी मग भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं बाहेरून, जे काय पावसाचं पाणी येत होतं मग सुदर्शन तिथनं फिरून बाहेरून येणारं पावसाचं पाणी थांबवायला लागलं त्याची वाफ करून. आणि इतकंच नाही तर मग भगवंतांनी अतिशय भगवंत गोवर्धन ज्यावेळी धारण केलेलं त्यावेळी वेगवेगळ्या पोश्चर म्हणजे वेगवेगळे जे काही पोज घेत होते, मराठीमध्ये माहित नाही एक्झॅक्टली काय म्हणायचं, वेगवेगळे त्यांचे ऍक्शन किंवा वेगवेगळ्या मुद्रा दाखवत होते भगवंत, कधी त्रिभंग ललित रूप किंवा कधी भगवंत वेगवेगळे गोवर्धन धारण करूनच वेगवेगळ्या ते मुद्रा दाखवत होते, एखादा सुंदर नृत्य करणारा व्यक्ती असतो त्याप्रमाणे. तर आचार्य सांगतात की याच्या मागचं बाह्य कारण तर हे माहिती आहे, इंद्रदेव क्रोधित झालेले आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी ही भगवंतांनी लीला केली, पण आंतरिक कारण काय, आंतरिक कारण म्हणजे जे काय व्रजवासी आहेत तर त्या सर्व वृंदावनातल्या भक्तांचा भगवंतांना एकत्रितपणे संग पाहिजे होता, त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना राहायचं होतं अनेक दिवस एकत्रितपणे, कारण भगवंत ज्यावेळी वनात जायचे त्यावेळी यशोदा आणि नंद महाराज ते विरहात असायचे, भगवंत घरात आल्यावर गोपगाल विरात असायचे आणि मग नंतर रात्री गोपींना फक्त तेवढा संघ मिळायचा. सगळ्यांना एकत्रितपणे भगवंतांचा संघ मिळायचा नाही किंवा भगवंतांना त्यांचा संघ मिळायचा नाही. म्हणून भगवंताने ही लीला केली. भगवंत एका लीलेमध्ये अनेक गोष्टी साधून घेतात आणि भगवंत अतिशय आनंदित होते सर्व भक्तांच्या बरोबर. आणि अशा प्रकारे वयाच्या 7व्या वर्षी भगवंतांनी 7 दिवस 7 रात्र हा गोवर्धन धारण केला. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं जातं एटीएम 24/7 म्हणजे 7 दिवस 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. तर भगवंत पण इतके नम्र आणि आज्ञाधारक आहेत 24/7 सेवा केली सर्व व्रजवासींची. 7 दिवस 24 तास म्हणजे 24 × 7 तास एवढी सेवा केली. आणि असं नाही की आता हा हात जरा दुखा लागला आहे हात बदलूया किंवा बोट बदलूया असं नाही. एकाच बोटावर त्यांनी हा गोवर्धन धारण केला. तर ही भगवंतांची शक्ती आहे आणि म्हणूनच भगवंतांना योगेश्वर असं म्हटलं जातं योगेश्वर श्रीकृष्ण. तर अनेक जे काही इतर योगी आहेत किंवा अनेक भक्त आहेत तर ते विचारतात की भगवंत गोवर्धन कसे काय उचलू शकले एवढेसे लहानसे व्यक्ती आहेत हे कसं काय शक्य आहे आमचा तर काय विश्वास नाही. तर आचार्य लोक फार सुंदर याच्यावर स्पष्टीकरण देतात. तर अनेक वेळा दुसऱ्या दृष्टिकोनातून पण प्रश्न विचारला जातो की भगवंत असा मोठा पाषाण किंवा पर्वत बनवू शकतात का की जो पर्वत ते उचलू शकणार नाहीत असं भगवंतांना शक्य आहे का. म्हणजे असं दोन्हीकडनं प्रश्न विचारतात. सगळ्यांना प्रश्न समजला. भगवंत असा पर्वत बनवू शकतात का जो त्यांना उचलायला येणार नाही. मग इकडून हा म्हटलं तरी पण आणि तिकडून हा म्हटलं तरी पण मग भगवंत हारणार. मग प्रभुपादानं पण असा प्रश्न विचारलेला. मग प्रभुपाद म्हटले हा जरूर भगवंत असा पर्वत बनवू शकतात जो त्यांना उचलता येणार नाही. आणि मग बनवल्यानंतर ते उचलतात पण. तर या ठिकाणी पण भगवंतांनी तसंच केलं. कारण त्या काळी गोवर्धन हा कितीतरी मैल उंच होता आणि कितीतरी लांब आणि रुंद होता मोठा होता गोवर्धन आणि तो भगवंतांनी सहजपणे उचलला. तर हे जे काय तर्क असा विचित्र प्रश्न आहे त्याचं पण उत्तर भगवंतांनी दिलं. आणि इतकंच नाही तर भगवंत हे षडऐश्वर्यपूर्ण भगवंत आहेत. भगवंतांमध्ये सर्व ऐश्वर आहेत त्यामध्ये एक शक्ती पण आलं हे भगवंतांचं ऐश्वर. आणि भगवंत आपल्या या शक्तीनं किंवा संकर्षण आहेत त्यांच्या शक्तीनं किंवा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनं हा छोटासा पर्वत नाही तर अनेक ग्रह तारे आकाशामध्ये त्यांनी तरंग ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक ग्रह तारे आहेत ते स्वतःभोवती फिरतात आणि आपल्या कक्षेमध्ये फिरतात. आणि भगवंतांनी हे सर्व काही आपल्या शक्तीनं धारण केलेलं आहे गुरुत्वाकर्षण शक्तीनं. त्यांचं अंतर पण कमी जास्त होत नाही धडकत पण नाहीत. तर असे भगवंत मग गोवर्धन का उचलू शकणार नाहीत. तर हे पण त्याचं एक सोपं उत्तर आहे. आणि दुसरं एक सुंदर उत्तर आहे ते म्हणजे भगवंताने आपल्या एका भक्ताला शक्ती दिली तर तो भक्त पण चमत्कार करू शकतो तर भगवंत का नाही चमत्कार करणार. तर असं रामायणामधला एक भक्त आहे त्यांना भगवंतांनी शक्ती दिलेली ते कोण आहेत हनुमंत आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतांनी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हा जो काही पर्वत आहे द्रोणाचल का द्रोणागिरी तर तो पर्वत फक्त उचलला नाही तर तो पर्वत घेऊन उडत उडत ते हिमालयातून श्रीलंकेपर्यंत आले नॉर्थ टू साऊथ. एवढी नॉनस्टॉप रेल्वे पण जात नाही किंवा विमानाला पण वेळ लागेल किंवा विमानाचं एवढं वजन पण नसतं. परंतु हनुमंतांनी हा चमत्कार केला. जर भगवंताचा भक्त हा चमत्कार करू शकतो तर मग भगवंतांना काय अवघड आहे. कारण ही सगळी शक्ती भक्तांना भगवंतांकडनंच येते आणि त्यामुळं अशी अनेक कारणं आहेत त्याद्वारे आपण हे समजू शकतो की भगवंतांना काय अवघड नाही. आणि असं सांगितलं जातं व्रजवासी सांगतात की आधी भगवंतांनी एका बोटावर हा पर्वत उचललेला आणि त्यानंतर जेव्हा नंद महाराज यशोदा यायला लागले पर्वताखाली तर भगवंतांना चिंता वाटली की म्हणजे पर्वत कसा धारण करायचा याचं नाही की यशोदा आणि नंद महाराजांनी बघितल्यानंतर त्यांना चिंता वाटेल की एवढंसा माझा काही बाळ आहे त्यानं एवढा मोठा पर्वत धारण केलाय. मग ते यायच्या आधी भगवान श्रीकृष्णाने हातावर पर्वत धारण केलं असं व्रजवासी सांगतात. आणि जेव्हा नंद यशोदा आले तर त्यांच्या समोर पर्वत हातावरचा त्यांनी मग बोटावर धारण केलं. असं का केलं तर त्यांनी दाखवलं की हा पर्वत काय एवढा जड नाही तुम्ही चिंता करू नका माझा काय हात दुखत नाहीये. तर हे आपल्या आईवडिलांना चिंतेपासून वाचवण्यासाठी त्यांनी केलं. तर ही भगवंतांची ऐश्वर आहेत किंवा शक्ती आहे. आणि गीतेमध्ये पण 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की यद यद विभूतिमत्सत्वम श्रीमद उर्जितमेव वा. तत्तदेवाव गच्छंतम मम तेज अंश संभव. जिथं काही असे चमत्कार किंवा असाधारण गोष्टी दिसतात निसर्गामध्ये, तर हे अर्जुना ते माझ्या शक्तीचा एक अंश आहे. मम तेज अंश संभव असं गीतेमध्ये भगवान सांगतात. तर या सृष्टीमध्ये पण वेगळे जे काही चमत्कार बघतो वेगळ्या ऋतूमध्ये, तर ते पण भगवंतांच्या या शक्तीचा एक अंश आहे. किंवा इतर जे काही जीव असतात ते भगवंतांचे ऐश्वर प्रकट करतात, तर ते पण भगवंतांच्याच ऐश्वर्यातला एक अंश आहे हे आपण समजलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी भगवंताचं आपण स्मरण केलं पाहिजे. एखादा कोण शक्तिमान असेल, सुंदर असेल, प्रसिद्ध असेल, तर भगवंतांकडूनच ही शक्ती येते. आणि भगवंत जसं हनुमंतांना शक्ती दिली, तसे आचार्यांना पण शक्ती देतात. मध्वाचार्य वगैरे यांना पण ही भगवंतांनी शक्ती दिलेली प्रचार करण्याची. मध्वाचार्यांच्याकडे दोन्ही शक्ती होत्या, आध्यात्मिक शक्ती आणि शारीरिक शक्ती पण होते, तेच वायूचं रूप असल्यामुळे. आणि प्रभुपादांना पण त्याच भगवंतांनी किंवा चैतन्य महाप्रभूंनी शक्ती दिलेली. आणि ज्याच्या या शक्तीवर प्रभुपादांनी सर्व जगभरात प्रचार केला आणि भगवंतांच्या या लीला आहेत त्यांची महिमा सर्व जगाला दाखवून दिली. तर अशा प्रकारे भगवंतांनी ही गोवर्धन लीला केली. आणि नंतर मग इंद्राला नंतर कळालं की मी फार मोठी चूक केलेली आहे, आणि त्यांना हळूहळू पाऊस थांबवला. आणि त्यानंतर मग भगवंतांनी या गोवर्धनाखाली आपल्या भक्तांबरोबर सर्व लीला संपन्न केलेल्या. असं सांगितलं जातं की गोवर्धनाखाली भगवंतांनी सर्व वेगवेगळ्या रसामधल्या लीला दाखवून दिल्या. पाच रस जे आहेत वात्सल्य, साख्य, माधुर्य वगैरे, सर्व रसातल्या लीला एकाच वेळी भगवंतांनी आपल्या भक्तांबरोबर केल्या. आणि त्यानंतर सर्व भक्तांना सांगितलं की तुम्ही आता जे काय आपले घरातली साधनसामुग्री वगैरे घरातल्या लोकांना घेऊन बाहेर जावा, तर मी गोवर्धनाला पुन्हा आपल्या ठिकाणी स्थापन करतो. आणि त्यानुसार भगवंतांनी केलं. आणि सर्वजण भगवंतांचं, भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करायला लागले. भगवंतांनी विनंती केली तरी लगेचच सगळे काही घरी गेले नाहीत. भगवंतांना सर्व धन्यवाद द्यायला लागले, गुणगान करायला लागले. काही काही जण भगवंतांच्या चरणांचा सेवा करायला लागले, हात दाबायला लागले, कारण सगळ्यांना वाटलं भगवंतांना एवढा त्रास झाला असेल. आणि मग त्यानंतर मग हळूहळू एक एक जण आपापल्या घरी जायला लागले. परंतु भगवंत, त्यांना माहिती होतं की इंद्रदेवांना पश्चाताप झालेला आहे आणि इंद्र लवकरच येणार आहेत, आणि म्हणून भगवंत त्यांची वाट पाहत होते. आणि त्याचवेळी इंद्रदेव एवढे लज्जित झालेले की एकटं कसं काय जायचं भगवंतासमोर, त्यामुळे त्यांनी आध्यात्मिक जगातातली जी सुरभी गाय आहे तिला समोर ठेवून इंद्र मागून आले, कारण गाईला पाहिल्यानंतर भगवंत संतुष्ट होतील म्हणून. आणि त्यानंतर आल्यावर अतिशय लज्जित होऊन त्यांनी साष्टांग दंडवत घातला, आपला मुकुट भगवंतांच्या चरणाला लावून. आणि मग मान खाली घालून ते भगवंतांची स्तुती करायला लागले. आणि फार सुंदर हे जे काय इंद्रदेवांचं जे स्तवन आहे, तर ते 27वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सुंदर इंद्रदेवांनी कशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली, माफी मागितली, हे सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग इंद्रांनी धन्यवाद दिले आणि सांगितलं की तुम्ही सर्वांचे हितचिंतक आहात, तुम्हाला माहिती आहे कोणत्या व्यक्तीसाठी काय कोणती गोष्ट योग्य आहे, आणि त्यामुळे तुम्ही मला कृपा करून दंड दिला त्याबद्दल मी आभारी आहे आपला. आणि मी जरी या प्रलयकारी मेघांचा वर्षाव केला तुमच्यावर रजवासींवर, तरी पण तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव केला, तुम्ही काही मला मोठी शिक्षा दिली नाही, आणि मी मोठी शिक्षा पण स्वीकार करण्यासाठी तयार आहे, तुम्ही मला कोणती पण शिक्षा द्या कारण माझा अपराध फार मोठा आहे. अशा प्रकारे इंद्रदेव विनंती करायला लागतात. आणि मग भगवंत, भगवान श्रीकृष्ण इंद्रांकडे बघून स्मितहास्य करतात, एवढा मोठा अपराध केला असला तरी पण. आणि त्यानंतर भगवान सांगतात की हा जो काही अभिमान किंवा गर्व आहे मला कधी पण सहन होत नाही. आणि मग इंद्रदेवांना सांगतात की तुझा हा अभिमान आहे किंवा गर्वाचं हरण करण्यासाठी मी ही सर्व लीला केली, आणि तू हे जाणून घे की तू खरा स्वामी नाहीस, तू माझा सेवक आहेस, या भावनेमध्ये तू सेवा कर, आणि अशी सेवा केली तर तू कधी पण असा अपराध करणार नाहीस आणि मला संतुष्ट करशील. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आणि मग नंतर सुरभी गाय ती आपली स्तुती किंवा स्तवन करायला लागतात, आणि सुरभी गाय पण धन्यवाद द्यायला लागतात भगवंतांना, आणि सांगतात की तुम्ही माझे जे काही वंशज आहेत वृंदावनातल्या गायी आहेत वासरं वगैरे त्यांचं रक्षण केलं त्याबद्दल मी फार आभारी आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांच्या जे काही लीला आणि गुणांचं वर्णन करतात त्या. आणि नंतर सुरभी गाय आणि इंद्रदेव दोघं पण एक विनंती करतात की आपण इतके आम्ही तुम्हाला एवढा त्रास दिला, आम्हाला आता तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि तुम्ही कृपया आमचा जो काही अभिषेक आहे तो स्वीकार करा. आणि त्या ठिकाणी सांगितलं की सुरभी गाय आहे ती, तिनं आपलं जे काही अमृतासमान दूध आहे त्यानं भगवान गोपाल किंवा श्यामसुंदर आहेत त्यांना अभिषेक घालायला सुरुवात केली. आणि इंद्रदेव आहेत तर त्यांच्या ऐरावत आहेत, त्यानं ऐरावताला किती सोंडी आहेत तर सगळ्या सोंडींनी भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना अभिषेक घालायला सुरुवात केली. आणि हा अभिषेक अतिशय विशेष होता कारण इकडून सुरभिगा इकडून इंद्रदेव हा ऐरावताद्वारे अभिषेक घालवत होते. आणि ते सगळं जे काही अभिषेकाचं पाणी ज्या कुंडामध्ये साठलं तर त्या कुंडाला पण नंतर एक विशेष नाव दिलं गेलं. पण तू त्याच्या आधी इंद्रदेव आणि सर्व देवतांनी मिळून स्वीकार केलं की आमचे खरे इंद्र आपणच आहात. आणि सुरभी गाईनं पण सांगितलं की वृंदावनातले जे खरे इंद्र आपण आहात, सर्व देवतांचे पण स्वामी आपण आहात. आणि तुम्ही गाईंना आनंद देता, सर्व भक्तांना भक्तांच्या इंद्रियांना आनंद देता आणि या भूमातेला आनंद देता, त्यामुळं आजपासून तुमचं नाव काय असेल? गोविंद. आणि भगवंतांचं नाव गोविंद हे घोषित करण्यात आलं त्या ठिकाणी. आणि जे काही कुंड आहे तिथं जे काही भगवंतांचं चरणामृत साठलं त्या कुंड आज पण आहे तिथं, तर त्या कुंडाला गोविंद कुंड असं नाव दिलं गेलं. तर अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर इंद्रदेव आणि सर्व देवतांनी महाआरती केली भगवंतांची. महाआरती आपण पण नंतर करणार आहोत आपल्या ऐपतीनुसार. आणि सर्व काही स्वर्ग लोकातून दिव्य सगळी साधन सामग्री होती, महाआरती करण्यात आली. आणि मग सगळ्यांनी पुन्हा एकदा माफी मागून धन्यवाद देऊन सर्व देवता आपापल्या धामामध्ये परत गेले. तर ही जी काय गोवर्धन पूजेची आणि त्यानंतर गोवर्धन धारण करण्याची लीला आणि इंद्रदेवांचे माफी मागण्याची लीला आहे, ही अशा प्रकारे अतिशय अद्भुत आहे. भगवंताने वेगवेगळे आपले ऐश्वर यामध्ये प्रकट केले. एकतर गोवर्धन उचलून त्यानंतर स्वतः भगवंतांनी मोठ्या रूपामध्ये सर्व काही व्यंजन स्वीकार करून आणि त्यानंतर सर्व देवतांचे खरे इंद्र भगवंत आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याचबरोबर गोवर्धन पर्वत आणि भगवंत यांच्यात काही अंतर नाही हे पण भगवंतांनी दाखवून दिलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांनी दाखवलं की भक्तांना देवतांची पूजा करण्याची काही गरज नाही, जसं सुरुवातीला सांगितलं. जसं भक्तांनी भगवंतांची आराधना केली, मुळाला पाणी घातलं तर सर्व देवता आपोआप संतुष्ट होतात, हे पण या लीलेद्वारे भगवंतांनी दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इंद्राचं गर्व हरण करून भगवंतांनी काय दाखवलं? भगवंतांना मान किंवा अभिमान गर्व हा कधी पण सहन होत नाही, त्यासाठी भगवंत अशा भक्तांचं गर्व हरण करायला काही पण करायला तयार असतात. तर हे पण या लीलेद्वारे भगवंतांनी दाखवलं. तर अशा प्रकारे एका लीलेमध्येच भगवंतांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. आणि सगळ्यात महत्वाचं आंतरिक कारण म्हणजे काय? भगवंतांना सर्व व्रजवासींना एकत्रितपणे भेटायचं होतं, त्यांच्याबरोबर लीला करायच्या होत्या, व्रजवासींचं गेट टुगेदर. तर ते पण भगवंतांनी 7 दिवसाचं गेट टुगेदर सेलिब्रेट केलं याच्यामध्ये. तर हे या लीलेमागचं वर्णन महत्व आहे. तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये प्रभुपादांनी पण गोवर्धन पर्वताचं महत्व त्यांच्या आयुष्यामध्ये किती होतं हे पण थोडक्यात आपण पाहूया. पुढच्या आठवड्यामध्ये पण प्रभुपादांच्या गुणगानासाठी विशेष उत्सव आहे, त्यावेळी पण हे आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु प्रभुपादांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक मंदिरामध्ये गोवर्धन शिलांची स्थापना केली आणि तिथं गोवर्धन शिला पहिल्यांदा एक्सपोर्ट त्यांनी केली आणि भगवंतांची या रूपाची आराधना केली. आणि अमेरिकेत पण एका मंदिरामध्ये राधा गिरीधारी यांची स्थापना केली भगवंतांनी. आणि राधा गोविंद आहेत न्यूयॉर्कमध्ये, इथं पण गुजरातमधले राधा गोविंदजी आहेत मागं प्रभुपादांच्या बाजूलाच. तर प्रभुपादांनी या नावानं विग्रहांची स्थापना केली. आणि त्याचबरोबर प्रभुपादांनी आपले अतिशय प्रिय असे एक शिष्य आहेत, संन्यासी शिष्य, तर त्यांना पण हे गिरिराज दास ब्रह्मचारी नाव दिलं. आणि नंतर तेच संन्यासी झाल्यानंतर गिरिराज स्वामी महाराज झाले. आणि प्रभुपादांनी त्यांची भक्ती पाहून प्रभुपादांनी पण त्यांना त्यांच्या गुणगानात म्हटलेलं की गोवर्धन ज्याप्रमाणे खंबीर असतो इतका वर्षाव झाला तरी पण, तर त्याप्रमाणे गिरिराज महाराजांची भक्ती पण तशीच आहे, खंबीर. आणि तरी पण ते मृदू पण आहेत, अतिशय प्रेमानं सगळ्यांशी व्यवहार करतात. तर हे पण प्रभुपादांनी आपल्या शिष्याला हे नाव देऊन दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्यात प्रभुपादांचा तिरोभाव तिथी महोत्सव साजरा करणार आहोत. बरोबर पुढच्या आठवड्यात 2 तारखेलाच येतो आणि वृंदावन मायापूर ज्या ठिकाणी प्रभुपादांची समाधी आहे तिथं पण हा उत्सव साजरा होणार आहे. आपले अनेक भक्त मित्र गेलेले आहेत, तर प्रभुपादांच्या शेवटच्या इच्छांपैकी हीच एक इच्छा होती की मला गोवर्धन परिक्रमा करायची आहे, ही प्रभुपादांची शेवटची इच्छा होती. आणि अनेक वेळा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं, परंतु त्यांची तब्येत इतकी खराब होती आणि फक्त हाडं आणि कातडी एवढंच शिल्लक होतं, आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की बिलकुल जर हल्ले ते प्रवास केला तर त्यांच्या तब्येतीला धोका आहे, आणि म्हणून मग तमाल कृष्ण महाराज वगैरे यांनी थोडा विरोध दर्शवला. परंतु प्रभुपादांनी लोकनाथ स्वामी महाराजांना सांगितलेलं, तू बैलगाडी आणि याची व्यवस्था कर, त्यावेळी एवढा चांगला रस्ता नव्हता, आणि मला गोवर्धन पूजा गोवर्धन परिक्रमा करायचे. पण नंतर प्रभुपादांची ही इच्छा प्रभुपादांच्या तिरोभाव दिवशी साजरी केली जाते. त्या दिवशी प्रभुपादांची जी काही मूर्ती आहे ती पालखीत घालून जे गोस्वामींची सगळी मंदिरं आहेत तिथं फिरवले जाते, आणि नंतर गोवर्धनाच्या इथंच भक्तिवेदांत आश्रम म्हणून आहे, इस्कॉनचंच एक मंदिर आहे केंद्र, तर तिथून प्रभुपादांची मूर्तीला पूर्ण गोवर्धन परिक्रमा केली जाते. तर प्रभुपाद ही इच्छा दरवर्षी पूर्ण करतात. आणि त्या ठिकाणी जे काही भक्तिवेदांत आश्रम आहे तर तिथं पण आतमध्ये पण गोवर्धन शिला वगैरे आहेत, सुंदर मूर्ती आहे, तिथं तमाल कृष्ण महाराजांची समाधी आतमध्ये पण आहे. परंतु त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे असं मंदिर आहे जिथं 24 तास दर्शन उघडा असतं आणि सातही दिवस. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तर त्यावेळी आतमध्ये काय वेगळं देवघर किंवा हे नाहीये, तर ते भक्तिवेदांत आश्रमच्या गच्चीवरच्या बाल्कनीतनं कुठलं दर्शन दिसतंय, समोर गोवर्धन पर्वत आहे त्याचं दर्शन दिसतंय. आणि हा असा आश्रम आहे जिथून ज्याच्या बाल्कनीतून नेहमी 24 तास गोवर्धनाचं दर्शन दिसतं, कधी दर्शन बंद होत नाही. आणि तिथं तसा बोर्ड लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं की जगातील सगळ्यात मोठी भगवंतांची मूर्ती. आम्ही म्हटलं एवढंसं मंदिर आहे आणि सगळ्यात जगातली मोठी मूर्ती कसं काय, तर गोवर्धन पर्वत जो आहे तो भगवंतापासून अभिन्न आहे, त्यामुळे जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथं आहे गोवर्धन पर्वत. तर अशा गोवर्धन पर्वताच्या लीला पण अद्भुत आहेत आणि प्रभुपादांच्या कृपेनं आपल्याला ह्या लीला किंवा भगवंतांचं हे महात्म्य कळालं. तर म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण पण गंभीरपणे घेऊन इतरांना पण जास्तीत जास्त भगवंताच्या भक्तीबद्दल सांगायचं आणि आपल्या हृदयाला पण प्रकाशमान करून इतरांचं जे काय आयुष्य आहे ते पण प्रकाशमान करायचं. एका दिव्यानं दुसऱ्या दिव्याला प्रकाश दिला तर त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही, उलट वाढतो. तर ह्या प्रकारे प्रचार केला तर आपण खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करू शकू. हरे कृष्ण. बोलो गिरिराज महाराज की, राधा गिरिधारी भगवान की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे.